प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू माकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
शांति उल चानूल शक्ति उल चानूल
प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो प्यारो प्यारो नाम ये नगरो
आनंद उल चानूल खुशी उल चानूल चानूल खुशी उल चानूल
आनंद उल चानूल खुशी उल चानूल
प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो
पवित्र है उल प्रेमी उल आंदुल
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 प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो
नावल प्यारो संगवालरित सच्चो सरी कार्यक्रम ते में सप्ता उन्दे बार फिर स्वागत है आने अमट आशा क्या तुलम की इमट सब प्रभु यीशु ना दया ते अच्छा बलो है इट हुए उन्दे इत कार्यक्रम तुन के जना बात ते मिया मन ते बांगे भी विचार को आई तंग हुए या फिर मी वा बांगे भी बिंती निवेदन हुए ते इमट माकुन जरूर बते की खेट आने अमट मी हिन्नल हमेशा प्रभु से बिंती क्या तुलम ओंडे अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार है यम तिवाड़ भाईडी टनी सेलक नेट अमट प्रभुन से प्रार्थना की कम माउल सच्चो अनि जीव तो प्रभु नी अमर सब उन्दे बार फिर निकर रूम वाई तोलम अंडे अमर निकुन सच्चो आत्मा तल खूब धन्यवाद स्या तोलम बाड़ी की इमा माकुन अबे तक अच्छा वालो इरतो नहीं उन्दे वायन वाले सब मुसीबत नल भी बचे सिकुन इरतो नहीं इदनी वा मा परो दया नि प्रेमांद परमेश्वर दाउनी अमरनी से बिनती का तोलम की इत बखत ते पवित्र आत्मा ता शक्ति तल माकुन इतल समझ सेम कि नेटंग नी वांग यू पवित्र वचन कनु पुंज सके माई कुम अंडे यड़ सब के जन वालुन भी खूब बरकत सेम अंडे यड़ुन भी इतल समझ सेम कि यड़ भी नी वांग सच्चो वचन कनु समझे मा सके माई नोड प्यारो प्रभु नी इंगा मड बड़ंग तलह का कुम मा वतलह कन मुन्ने इम अपुन तोनी कि माकुन बड़ंग बड़ंग चीज कना कमी है अमट निकुन सब मांदिंग नई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तुना आमीन। प्यारो भाईड चंसे लखनित पिजड़ा कार्यक्रम ते अमट पुरानो नियम तल आमोस पड़ोडा किताब तल अपनो अध्ययन तुन खत्म कीतम अन्य अमट अपनो कार्यक्रम ते नयो नियम तल दूसरो पत्रस्ता किताब तल अपनो अध्ययन तुन शुरू किस रहे मातोड़म इगा माटिद किताब तल इदेन पुंदाना बारे ते कुछ खास मंदिन पर रो विचार की कम बरकत दया उन्हें शांति में कुन माउल जीव तो छुटकारा स्यान वाले मसी ईशु अंडे माउल स्वर्ग वाले परमेश्वर दाऊ न खाक नल मिकुन पुटता के मन्नी इंगी ये परमेश्वर दाऊ न दया सिर्फ है बहु नेड अमट पिस्तौल न डुमते मंतोड़म उन्हें परमेश्वर ता जरिए तल सितर वाले पड़ा अच्छा मौका ता फायदा तुन ये चिरे मातोड़म उन्हें जब भी नहीं फायदा या फिर सुविधा मावा सामनु आई ताई ते अपनो संग ने उन्दी न उन्दी जवाबदारी दुन भी संग ने अरे कुन वाई ताई उन्हें नेट पड़ा अच्छा मौका ईदान की परमेश्वर ता जरिए तल वो न वचन तमिलाई उन्हें संदेश आई उन्हें इधर नबारत मीवा जवाबदारी इधाई की यून प्रचार तबात ते मीवा इधर ने कहे बार क्या ना इंगी इधमांदी बिल्कुल सच्चो है क्या मर्ट परमेश्वर ता शक्ति वाले पवित्र आत्मा तल साहित तलह का ना इच्छा की कम मसियल ईशु नोल प्यारो सेवक सिमोन पत्रस इत किताब तुन लिखे कैन वाले आंदुल फिर भी इदेन वारे ते उन्हें पड़ा शंका है उन्हें इदेन कारण तल लैसो सवाल पैदा ही तंग है बोले बोले पुंदन वाले इन तो लई कि पत्रस ताइद किताब तुन लिखे कैन बारे ते लैसो मांदी बतेगी तोड़ाई इस शंका तुन ताहता नेत फायदा आतु की कट्टर पुंदन वाले अपनो मति तुन पुंदन लाई पड़ा गहरो तल विचार की तोड़ अंडे वोड़ इदेने बारे ते साबुत इसी सके मातोड़ अंडे वोड़ुन इद मांदी ता साबुती पुट्सी अत्तु की समोन पत्र सी दूसरो पत्रस ता किताब तुन लिखे क्यान वाले आंदुल इवन तो अंडे दूसरो मांदिन पर रो विचार क्याना बेकार ता मांदी है यानी कि अपनो बखत तुन बर्बाद क्याना मांदी है फिर भी इदेन बारे ते अमट विचार क्याना इदेन लाई जरूरी समझे माई तुलम बाड़ी की माकुन बोले बिना खबर वाले मिनीन मकाई इत परमेश्वर ता जीव तो वचन आन उन्हें खिलाफ ते आयन वाले इत दिन छोड़े के अन बगैर हल मंजि सके मानल माकुन खिलाफ ते आयन वाले वरोहिले परमेश्वर अपनो केपना शक्ति इरितो लई युमादे नु पवित्र पोथी ता अंग मानिक सिकुन मंजूर क्यान ई पिलैसो बखत लाक्षी अत्तु लौदिक्याना सनमून सो 72 ते इदन पौत्र पोथी ते शामिल क्यान लय बते की तोड़ ओंडे इदरंग ने इदन शामिल किसी ये तोड़ औ ने कुछ वर्षन बाद ते यानी कि सन 397 ते कार्तिस ते भी इदन माने की तोड़ इत पहलो मौका मंजीता बपोड़ मंडली वालड यू मादे नू माने की तोड़ ਉਹਨੇ ਜੇਰੋਬਾਮ ਵੀ ਇਦਨ ਮਨਜ਼ੂਰ ਕਿਸੀ ਮਤ ਤੋਲ ਯੇਸੂਬੀਅਸ ਇਦਨ ਹਲੇ ਮਾਨੇ ਕੇਵਲ ਉਹਨੇ ਓਰੀਜਨ ਇਦਨ ਮਾਨੇ ਕਿਸੀ ਮਤ ਤੋਲ ਅਨੇ ਸਿਕੰਦਰਿਆ ਕਲੇਮੇਟ ਵੋਲ ਵੀ ਇਦਨ ਮਾਨੇ ਕਿਸੀ ਮਤ ਤੋਲ ਉਹਨੇ ਇਦਨ ਭਾਰਤ ਵੋਲ ਲੈਸੋ ਮਾਂਦਿਨੂ ਲਿਖਿਸੀ ਮਤ ਤੋਲ ਯਵਦਾ ਨੋਲ ਪਤਰਸਤਲ ਮਾਕੁਨੀ ਹੁਣ ਪਤਾ ਲਾਗਿਤਾ ਕਿ ਵੋਲ ਇਉ ਮਾਂਦਿਨੂ ਮੁਨਡਲ ਪੁੰਦੁਲ ਉਹਨੇ ਸੁਰੂ ਤਾ ਯੁਗਤੋੜ ਲਿਖੇ ਕਹਿਣ ਵਾਲੇ ਈਪੀਟਲ ਬੇਨੇ ਬੇਨੇ ਮਾਂਦਿਨੂ ਤੋ ਬਤੇਗੀ ਤੋੜ ਪਿਆਰੋ ਭੈੜੀ ਟਨੀ ਸੇਲਕਨੀ ਉਂਦੇ ਬੜਾ ਅਚਰਸਤ ਮਾਂਦੀ ਤੋ ਇਦਾਨ ਕੀ ਮਾਰਟਿਨ ਲੂਥਰ ਇਦ ਮਾਂਦੀ ਤੁਨ ਸੱਚੋ ਮਾਨੇ ਕਿਸੇ ਕੁਨ ਮਨਜ਼ੂਰ ਕਿਸੀ ਮਤ ਤੋਲ ਬਲਕਿ ਬੋਲੇ ਯਾਕੂਬ ਤੰਗ ਲਿਖੇ ਕੀ ਤਲ ਵਾਲੇ ਮਾਂਦੀ ਨੂੰ ਮਾਨੇ ਕਹਿਣ ਲਈ ਨਾ ਮਨਜ਼ੂਰ ਕਿਸੀ ਮਤ ਤੋਲ ਪਰਿੰਗੀ ਕੇਲਵਿਨ ਪੜੂਡੋਲ ਮਾਨਵਾਲ ਇਵਨ ਪਰ ਸ਼ੰਕਾ ਜ਼ਰੂਰ ਕਿਸੀ ਮਤ ਤੋਲ ਤੇ ਇਹ ਸਭ ਮਾਂਦੀ ਮੰਜੀਤਾ ਇਤਿਹਾਸ ਦਾ ਬਾਰੇ ਤੇ ਬੋਲ ਇਵਨ ਹਲ ਮਾਨੇ ਕਹਿਣ ਲਈ ਸਾਬੂਤੀ ਸਿਸੀ ਮਤ ਤੋੜ ਉਹਨੇ ਇਵੇ ਨਾ ਬੋੜੁਨ ਬੜਾਂਗ ਸਾਬੂਤੀ ਆਇਲੇ ਪੁੱਟਸੀ ਮੱਤਾ ਖਾਸ ਕਿਸੀ ਕੁਨ ਪਤਰਸ ਖੁਦ ਆਪਣੇ ਬਾਰੇ ਤੇ ਬਤੇਗੀ ਤੋ ਲਈ ਮਾ ਲਾਈ ਤੋ ਇਦੇ ਆਈ ਇਹ ਚਿੱਠੀ ਤੁਨ ਪਤਰਸ ਆਪਣੋ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਤਲਸਨ 66 ਤੇ ਇਦਨ ਲਿਖੇ ਕਿਸੀ ਮੱਤ ਤੋਲ ਕੁਝ ਵਰਸਾਂ ਪਹਿਲੇ ਬੋਲ ਪਹਿਲੋ ਚਿੱਠੀ ਤੁਨ ਲਿਖੀਸੀ ਮੱਤ ਤੋਲ ਉਹਨੇ ਪੜਾ ਜਲਦੀ ਯਾਨੀ ਕਿ ਕੁਝ ਵਰਸਾਂ ਬਾਅਦ ਤੇਵਨ ਮੌਤ ਤਾ ਸਜ਼ਾ ਸਿਸੀ ਤੋੜ ਇਉਂ ਲਿਖੇ ਕਹਿਣਾ ਪਤਰਸ ਤਾ ਆਖਰੀ ਚਿੱਠੀ ਮੰਜੀਤਾ ਬਹੁਨ ਤੁਮੀ ਤੁਸ ਤੁਨ ਬੋਲ ਲਿਖੀਸੀ ਮੱਤ ਤੋਲ ਪੌਲੁਸ ਭਗਤਾ ਨਾ ਦੂਸਰੋ ਚਿੱਠੀ ਤੁਨ ਇਵਰੰਟੇ ਨਾ ਬਰੋਬਰੀ ਅਸ਼ਰਸ ਤੇ ਵਾਟਨ ਵਾਲੇ ਮਾਂਦੀ ਗਾਂਦੂ ਉਂਡੇ ਰੰਟੇ ਹੀ ਚੇਤੇ ਕਹਿਣ ਵਾਲੇ ਮਾਂਦੇ ਨੂੰ ਬਤੇਗੀ ਤੋੜਾਈ ਪਿਆਰ ਭੈੜੀ ਟੈਂਸੇ ਲਖਨੀ ਉਂਡੇ ਮੁੰਨੇ ਇਹੁਨ ਵੀ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਰੰਟੇ ਲਿਖਣ ਵਾਲੇ ਆਪਣੋ ਆਪਣੋ ਚਿੱਠੀ ਨੇ ਸਿਕਸ਼ਾ ਤਲ ਬਹਿਕੇ ਮਾਇਨਾ ਬਾਰੇ ਤੇ ਚਿੰਤਾ ਤੁਨ ਵੀ ਬਤੇਗੀ ਤੋੜਾਈ ਅਦ ਮੁਸੀਬਤ ਜੋ ਕਿ ਅਦ ਬਖਤ ਤੇ ਮਾਨਵਾਨਾ ਮੁਠਿਤ ਲੇਖਾ ਬਿਲਕੁਲ ਚੁੱਡਲ ਮੰਜੀਤਾ અને ઇંગાદ બોડસીકોન ઇદ પૂરો દુનિયા તે ફેલે માસી હત્તા હૈ ભ્રષ્ટ શિક્ષા ન અદ પળા ભયંકર વાદુડ પત્રસી તોડ શિક્ષા સ્યાન વાલેળે બારે તે ચેતે કિસરે માતોલઈ પત્રસ અને પૌલોસ રંટે હી અપનો શિક્ષા તે પળા જલ્દી હી વાસી મત તોડ અને મોત્તા વરતે વળા પળા ખુશી તલ બતેક્યા તોળઈ ਪੌਲੁਸ ਪਹਿਲੇ ਹੀ ਬਤਕ ਸਿਮਤ ਤੁਲ ਕੇ ਬਣਾ ਸਾਇਨਾ ਬਖਤ ਬਿਲਕੁਲ ਕਰੂੰ ਵਾਤਾ ਹੈ ਪੌਲੁਸ ਤੁਨ ਮਾਲੂ ਮੱਤਾ ਕੇ ਬੋਲ ਆਪਣੋ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਸੇਵਾ ਤੁਨ ਪੂਰੋ ਕੇ ਸਿਮਤ ਤੁਲ ਅਨਿ ਬੋਲ ਆ ਜਗਤ ਤੱਕ ਆਉ ਸਿਮਤ ਤੁਲ ਬੇਗਾ ਤੱਕ ਵਨ ਅਵਾ ਨਾ ਮੰਜੀਤਾ ਅਨਿ ਬੋਲ ਆਪਣੋ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਖੂਬ ਸੇਵਾ ਕੀ ਤੁਲ ਅਨਿ ਬੋਲ ਆਪਣੋ ਵਿਸ਼ਵਾਸ ਤੇ ਬਿਲਕੁਲ ਮਜ਼ਬੂਤ ਮੰਜੀ ਤੁਲ ਅਨੇ ਓਨ ਮਾਲੂ ਮੱਤਾ ਕਿ ਸਾਇਨ ਬਾਤੇ ਓਨੂੰ ਦਿਪੜਾ ਇਨਾਮ ਪੁੱਟਲ ਉਹਨੇ ਓਨ ਹੀ ਨਲ ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਹਮੇਸ਼ਾ ਤਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੁਨ ਵੀ ਇਰਤੋ ਲਈ ਪ੍ਰੰਟੇ ਪ੍ਰਭੂ ਨੋੜ ਸੇਵਕੋੜਾ ਸਾਹਮਣੋ ਮੰਡਲੀ ਤਾ ਜਰੀਆ ਪਵਿੱਤਰ ਪੋਥੀ ਰਹੇ ਮਾਤੂ ਪਵਿੱਤਰ ਬਾਈਬਲ ਲਈ ਵਿਸ਼ਵਾਸ ਤਾ ਪਰੋ ਤੇਦਨ ਵਾਲੇ ਸਵਾਲ ਨਾ ਜਵਾਬ ਸਿਸੀ ਸਕੇ ਮਾਈਤਾ ਹੈ ਇਹ ਵੀ ਤੋ ਬੜਾਂਗੇ ਸੰਕਾ ਹਿਲੇ ਕਿ ਇਦ ਮਾਂਦਿਤ ਪਰੋ ਬੈਰੀ ਅੜੰਗਵਾਟ ਤੋ ਲਈ ਬਾੜੀ ਕੀ ਬੈਰਿਨ ਸੇ ਬੱਚੇ ਮਾਨ ਲਈ ਇਦ ਯਾਨੀ ਕਿ ਪਵਿੱਤਰ ਪੋਥੀ ਸਭਸੇ ਅੱਛਾ ਢਾਲ ਨਾਲ ਉਂਦੀ ਹੈ ਇਦਨ ਪੜੇ ਮਾਇਨ ਸੇ ਮਾਕੁਨ ਪਤਾ ਲਾਗੀ ਤਾ ਹੈ ਕਿ ਇੰਗਾ ਬੜਾਂਗੇ ਮੁਸੀਬਤ ਵਾਇਨ ਵਾਲੇ ਹੈ ਅਨੇ ਅਮਟ ਬਹੁਨੇ ਉਹ ਮੁਸੀਬਤ ਨਾਲ ਪਿਸੇ ਸਕੇ ਮਾਈ ਤੋੜਮ ਇਦਨ ਲਈ ਉਂਦੀ ਸਰਰੀ ਹੈ ਉਹਨੇ ਪਤਰਸਤਾ ਜਰੀਆ ਤਲ ਬਤੇਗੀ ਤਲ ਵਾਲੇ ਮਾਂਦਤ ਲੇਖਾ ਅਦਾਨ ਸਮਸਤਾ ਜਰੀਆ ਤਲ ਇੰਗੀ ਗਿਆਨਤਾ ਜਰੀਆ ਤਲ ਸਿਰ ਪ੍ਰਭੂ ਈਸ਼ੁਨ ਪਰੋ ਵਿਸ਼ਵਾਸ ਕਿਸੀ ਯਤਾਨਾ ਕਾਫੀ ਲਾਇਓ ਉਹਨੇ ਵੋਨ ਪਰੋ ਭਰੋਸਾ ਕਿਆਨਾ ਬੀ ਆਖਰੀ ਬੜੰਗੇ ਪੁੱਟਾਨਾ मांदिया लाइयो। यो सब ना अलावा भी सबसे जरूरी मांदी ईदान की वोन अपनो आप तल बिल्कुल करुम तल पुंदाना। बहुन मसियाल ईशु इंजे मत्तुल की बोल मेकुन याने की उन्धी सच्चाई परमेश्वर तुन अनि मसियाल ईशुन बोन इम्मा रत्तोनी पुंजीये निल। इद्दे हमेशा ता जिंदगी आन प्यारो दोस्त लुड़ित इन मांदी बिल्कुल जरूरी है कि अमट प्रभु ईशु न बारे ते पड़ा अच्छा तल पुंजीयत कम कुछ ईता मादिंग भी सामनु वाता है बिने मंडली तुन बने किसी रहमत तोड़ाई ऑंडे वोड ए दिन बने क्या न पड़ोल सिस रहमत तोड़ाई जबकि वोड तो मसियल ईशु न पड़ोल ये तना चाहे माय तोड़ाई उन्हें ना ही परमेश्वर था इमट इत मांदी तुन जरा सो सोचे क्यों कि प्रभु ईशु न बगैर बड़ंग इमट बिने झुंड तुन मंडली या गिर जा रोन इंदा किट इत कवन लेकर डा मांदी है खेल ले यदि वोड़न बिने संस्था तुन बने क्या न हो ते बने की बिड़ पर इत दिन मसियल ईशु न पड़ोल सियाना बड़ंग जरूर थे इत तो आता ले मांदी आसियत की सवड़ वाटन बगैर खाना बने सिकुन तुन सूची रहमत तोड़ी आउ ने डीजल पेट्रोल त बगैर बिने कार ताक्ष्य कमाई थाई यदि इमट यून दावा कि सिरे मा तोड़ी ठोई कि इमट मसीड़ आंदिरते मी व प्रभु ईशु ने खुद ता संबंध आयना बिल्कुल जरूरी है या फिर अमट इहुन हिंजी सके माई तोड़म कि मावा संबंध प्रभु ईशु संग ने पढ़ाई गहरो मंदाना चाहिए वोड़ुन और इहुन माकुन विश्वास ते मजबूत आयना है। प्यारो भैडी तेंसे लखनित अनि मुन्ने प्रभु माकुन इहुन वैश्चिरे मात तोलाई इगा महान अनि खास मादिन ना ही सिर्फ शिक्षा तल भटके माय नहीं बल्कि अपनो आप तुन के पना मावा सबसे पड़ा साधन पवित्र पोती है अनि इत समझ मा करूं बहुनविताए पत्र से गमाकुन बतेगा तो लेकि सिर्फ पवित्र बाइबल ता अध्ययन ता जरिया तल इहुन नबी लोगोड़ा मांदी मा हिनल उंडे भी पक्को आसियत्ता इमट भी इदन परो ध्यान की किरते असलाइवल इसी काटी ते जिगले माइता टवड़ित ले कान अपोड़ लुगुस की दिन पसीसी हैलेवायो अनिमी व मंत्रोपा पुंसारो ता सुकुमता वीरची चमके हेले मायो इत प्रभु नोर सेव कोड़ा आदमांदियान जो कि मालाई पढ़ाई विश्वास तल सिद्ध आईताई विश्वासी न जिंदगी सिर्फ जन्म येता नहीं हलायो बल्कि विश्वास तल प्रभु न सेवा तुन पुरो क्या नाई इवन प्रभु जी सब तुन अलग अलग वरदान सी तो लई नावड प्यारो संगवा लड़ित एक गा सबसे खास मांदी विचार क्या नाई प्रभु ईशु न दयानी समस्त मुन्ने बड़े माता के हंट मावा रेडियो ता इस सेवा ता इद्दे खास सेवाई की वोड़ लोगोड़ बोलन प्रभु न वचन तुन केंजना जरिया तल पवित्र आत्मा इटता है वोड़ यू कार्यक्रम ता जरिया तल मसीह जिंदगी ते मुन्ने बड़े मायला तोड़ अनि अद पवित्र बाइबल ता वचन ता पालांद जो कि छवंग ना पढ़ाई जरूरी तिंदाना खाना अंत उंडे यू छवंग यानी कि विश्वासीड़ुन बपोड़े बपोड़े सनक भी कटरे क्या लाई स्याना अरित है बाड़ी की इदरीति तल वोड़ प्रभु न विश्वास ते उंडे भी मुन्ने बड़े मायनोड़ गलत शिक्षंग ने घेरे मासी कुन मिवा प्रभु ने पिस्सा न पढ़ाई कठिन आसी दल यदि मेकुन परमेश्वर ता वचन ता बारे ते ज्यादा समझ है लोहे ते मेकुन परेशानी आसे सके माइताई इवे आंदो इत पाठ तंग खास मान दी इदन बारे ते बड़ांगे पक्को रूप तल वन का ना इदन लाई सरल है बाड़ी की पत्र सीगा अपनो पहलो चिट्ठी ते बते की तोल की इवन मान दी आसे सके माइतंग है उन्हें बेने मान दी रंटे किताब ने वन तोड़ है उन्दी मान दी कीमती इंजी कुन इदन रंटे चिट्ठिंग ने काम ते ये तोड़ है पहलो चिट्ठी ते इद मान दी रण मेलांग वाता है ಪತ್ರಸ್ ಬೋನ ಮೂಲ್ ಕಾಮ್ ಮಂಜಿತ ಮೀನಗ್ ಬಯ್ಯಾನ ಅನಿ ಅವನ್ ಮೊಮ್ಮನ ಅನಿ ಎಲ್ ಮಾನವಾಲ್ ಕೀಮ್ ತಿಜೇಸ್ಕಿನ ಬಾರತೆ ಬದಿಕಾತೋಲೈ ಇದ್ ಮಾಂದಿ ತೋ ಜೀವರ್ಕ್ನ ಸಂಬಂಧ ಬಾಡಿಕಿ ಅವು ತೋ ಜನಿಕ್ನ ಗಹನ ಅಂದ್ ಈಗ ವಿಶ್ವಾಸ್ ಮಾಂದಿ ಭಿ ಪೈಲು ಪಾಟ್ ತೆರನ್ ಮೇಲಂಗ್ ವಾತಾಯಿ ಪರ್ ಬೇನ ಮಾಂದಿ ಇದ್ ಪತ್ರಸ್ತ ದೂಸರು ಕಿತಾಬ್ ದೋಶ್ಚಿಕು ನಿರ್ತಾಯಿ ಅನಿ ಅದಾನ್ ಜ್ಞಾನ್ ಇದ್ದೇನ ಅನಿ ಅವೇನ ಸಂಬಂಧ ಒಂಡೆ ವಿಖಾಸ್ ಮಾಂದಿನು ಈ ಚಿಠಿ ತೆ ಸೋಲ ಮೇಲಂಗ್ ಕಾಮ್ ತೆ ಎತ್ತೋಳೈ ಒಂಡೆ ಕಿತಾಬ್ ತಾ ಸಾರೈ ಆಖರಿ ವಚನ್ ತೆ ಸೀತಲ್ ವಾಲೆ ಹುಕುಮ್ ಇದಾಖರಿ ಹುಕುಮ್ ತ ಸಂಗ್ನೆಹಿ ಪರ್ದ ಅರ್ಸಿಸಿತು ಒಣ ರೇಡಿಯೋ ತೆ ವಾಯನ್ ವಾಲೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿಸಿ ಅತ್ತು ಈಗ ಒಲಪನು ಪ್ರಚಾರ ತುನ್ ಕಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಅನಿ ಅತ್ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ಮಂಜಿತ ಸಚ್ಚು ಸಮಜೈ ಅಪನು ಆಪ್ ತಲ್ ಮಸಿಯಲ್ ಈಶುನ್ ಪುಂದಾನ ಅನಿ ಮೊನ್ನೆ ಉಂದಿ ಪಾಟ್ ತಂ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ಇವ ಅಂದು ಪ್ರಭುಜಿ ಸಚ್ಚು ಗುಣ ವಾಲೆ ಅನಿ ತಸಲ್ಲಿ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಜರಿಯ ಅಂದುಲ್ ಒಣ ಸಚ್ಚು ಮಾಂದಿನೂ ಭಿ ಪವಿತ್ರ ಪೋಥಿ ತಲೆ ಬತೆಗ್ಯಾತಾಯಿ ವಿಶ್ವಾಸಿನ ಲೈ ಅಪನು ಆಖರಿ ಪ್ರಚಾರ ತಿಪತ್ರಸ್ ಅಪನು ಕ್ರೂಸ್ ತ ಮೊತ್ತ ಪೈಲೆ ಓಡುನ್ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ವ್ಯಾಶ್ಚರ್ಯ ಮಾತುಲೈ ಓನ ಸಬ್ಸ ಪಳ ಚಿಂತಾ ತಮಾಂದಿ ಇದಾನ್ ಕಿ ಜರ ಸುಲಕ್ ದಿಸನ್ ವಾಲೆ ಭ್ರಷ್ಟ್ ಶಿಕ್ಷಾನ ತುಫಾನ್ ಉಂಡೆ ಇದೇ ನೋಡ್ ಜವಾಬ್ದಾರ್ ಬೋಳೆ ಆಯ್ ನೋಡ್ ಬೋಳ್ ಕರೆ ತನ ಕಾಮ್ತುನ್ ಕಿಸರೇ ಮಾತೊಳೈ ಪೈಲು ಚೌದ ವಚನ್ ಕನೆ ಪಳ ಅಚ್ಚ ತಲ್ಮಾಕುನ್ ಬತೆಕಿತ್ತೊಳೈ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರನಿ ಮೌಲ್ ಮಸಿಯಲ್ ಇಶುನ ಪೂರ್ವ ಸಮಜಿ ವಿಶ್ವಾಸಿನ ವ್ಯವಾರ್ಥ ಉಂದಿ ಸಿರಪ್ ನೀವ್ ಹೈ ಪ್ರಭುನ ಸಬ್ ಗುಣ್ಣ ಜರಿಯ ತಲೆ ಮಾಕುನ್ ತಸಲ್ಲಿ ಪುಟ್ಟಿತಾಯಿ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿ ಟೆನ್ಸೆ ಲಕ್ನಿ ದೂಸರು ಪತ್ರಸ್ತ ಕಿತಾವದೇನ ಉಂದಿ ಪಾಡ್ತಾ ಉಂದಿ ವಚಂತೆ ಇಹುನ್ ಲಿಖಿ ಮಾತಾಯಿ ಯೇಸು ಮಸೀನು ಸೇವಾ ಕನಿ ಚೇಲಲ್ ಸಮೋನ್ ಪತ್ರಸ್ತ ಖಾಕನಲ್ ಒಡ್ ಸಬ್ ನ ಪಡೋಲ್ ಒಳುಲ್ ಮೌಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅನಿ ಛುಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಯೇಸು ಮಸೀನ ಧಾರ್ಮಿಕತಾ ನ ಜರಿಯತ್ತೆ ಮಾಲೇಕ ಕೀಮ್ತಿ ವಿಶ್ವಾಸ್ ಪುಟ್ಸಿ ಹತ್ತ ಪಳ ಕೀಮ್ತಿ ಇಂಜಿಕೊನ್ ಇದನ್ ಲೈಸೊಂಗ್ ಮೇ ಲಂಕಾಮ್ತೆ ಎತ್ತೊಳೈ ಉಂಡ ಮುನ್ನೆ ಕೇಂಜಟ್ ಕೆ ಪವಿತ್ರ ಪೋಥಿ ತೆ ಸಿರಪ್ ಪತ್ರಸಿ ಹಯ್ಯುನ್ ಬೋಲಿದ್ ಮಾಂದಿತುನ್ ವನ್ಕ್ತೋಲೈ ಇತ್ಕುಚ್ ಇವುನೆ ಆಯ್ತ ಹೈ ಬಹುನ್ ಬೊನೆ ಲಿಖೆ ಕ್ಯಾನ ಮಾಂದಿನು ಪುಂದಾನ ಉಂಡ ಈ ಗೈದ್ ಮಾಂದಿ ಪತ್ರಸ್ತ ದಸ್ತಖತ್ತ ಕಾಮ್ ಕಿಸರೇ ಮಾತಾಯಿ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಒನ ಪಡೋಡ ಬಾರೆ ತೆ ಪೈಲು ಚಿಠಿ ತೆ ಒಲ್ ಸಿರಪ್ ಪತ್ರಸ್ ಪಡೋಡುನ್ ಕಾಮ್ ತೆ ಎತ್ತೋಲೈ ಒಂಡೆ ಸಿಮೋನ್ ಪೊಡೋಲ್ ಓನ್ ಉನ ಜನಂ ತ ಬಖತ್ತೆ ಪುಡ್ಸಿಮತ್ತ ಪರ್ ಪತ್ರಸ್ ಪಡೋಲ್ ಅತ್ ಪಡೋಲಾನ್ ಜೋಕಿ ಓನ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸೀನ ಜರಿಯತ್ತಲ್ ಪುಡ್ಸಿಮತ್ತ ಪತ್ರಸ್ ಯಾನೆ ಕಿ ಟೊಂಗಿ ಯಾ ಫಿರ್ ಚುಡೋಲ್ ಚಟ್ಟಾನ್ ಸಿಮೋನ್ ಅಂದುಲ್ ಒಳು ಕಮ್ಜೋರ್ ಮಾನ್ವಲ್ ಪತ್ರಸ್ ಅಂದುಲ್ ಅನೆ ಇಂಗ ಓಲ್ ಮಜಬೂತ್ ಮಾನ್ವಲ್ ಕಹಲೆ ಮಾಯ್ತೋಲೈ ಉನ ವ್ಯವಹಾರ ತೆರಂಟೆ ಮಾಂದಿಂಗ್ ದಿಸ್ತು ಅನೆ ಈಗ ಓಲ್ ಮಾನವಲೈ ಬೋನ್ ಮಸಿಯಲ್ ಈಶುನ್ ಲೈ ಕ್ರೂಸ್ ತೆ ತರಿತಾ ನಾಯಿ ಪ್ಯಾರ ಭಯಡಿ ಟನ್ ಸೇಲಕ್ ನಿಟ್ ಅನೆ ಮುನ್ನೆ ಪ್ರಭುಜಿ ಪತ್ರಸ್ ತುನ್ ಸೇವಕ್ ಅನಿ ಚೇಲಾಲ್ ಇಂಜಿರೇ ಮಾತುಲೈ ಅನಿ ಓಲ್ ಸೇವಕ್ ತೋಲ್ ಮೂಲ್ ಆಶಾ ಅಂದುಲ್ ಬಂದೆ ಮಾತುಲ ವಾಲೆ ಸೇವಕ್ ಬೋನ್ ಅಪನು ಇಚ್ಛಾ ತೆ ಪೆನೆ ಬಿ ಶಕ್ತಿ ಅಲ್ ಮನ್ನು ಅನಿ ಓಲ್ ಮಂಡ್ಲಿ ತೆ ಬೆನೆ ಪಳ ಕಾಮ್ ತುನ್ ಕ್ಯಾನ ಇಚ್ಛಾ ಅಲ್ಲಿರೋಲ್ ಈಗ ಪತ್ರಸ್ ಜಬ್ ವಿಶ್ವಾಸ ತಾರತೆ ಮಾಕುನ್ ಬತಿ ಕಾತೋಲೈ ಅದ್ ಬಖತ್ತಿವನ ಆಶಮಂತಾಯ್ಕಿ ಅದ್ ಸಚ್ಚಾಯಿ ಜೋಕಿ ಪ್ರಭುನ ಖುಷಿಯಾಲಿತ ಖಬರ್ತ ಪಡೋಡೆ ಜನಂ ಯತಿತಾಯಿ ಯಾ ಅದನ್ ಪುಂತೋಳೈ ಅನಿ ಓಳ್ ಇಂಗಿ ಇಂಜಿರೈ ಮಾತೋಳೈ ಕಿ ಇಂಗ ಓಡುನ್ ಇವನ್ ಪುಟ್ತಾಯಿ ಕಿ ಇದ್ ಇಂಗ ಓಳೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾನ್ ಕಿ ಓಳ್ ಇದ್ದನ್ ಬಹುನ್ ಕಾಮ್ತಿ ಯತಿತೋಳೈ ಒಳು ಮಾನವಾಲಿಗ ಮಾಕುನ್ ಬದಿಗಾತೋಲೈ ಕಿ ಇದನ್ನ ಪೈಲ ಮೇವ ಛುಟ್ಕಾರ ಐ ಒಂಡ ಮೇವ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಜರಿಯತಲ್ ಛಾಟೆ ಮಾಯನ ಜರೂರಿ ಐ ಒಂಡ ಇಹುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮೇವ ಜೀವತ ವಿಶ್ವಾಸ್ತುನ್ ಪೈದಾಗ್ಯಾತೋಲೈ ಬೆನೆ ಹದ್ ಲುಗುಸ್ ಇದ್ ಮಾಂದಿ ಬಿಲ್ಕುಲ್ ಸಚ್ಚು ಹೈ ಕಿ ಬೋಳೆ ಲುಗೋಡುನ್ ಮಸಿಯಲ್ ಈಶು ನಕರ್ರುಂ ತತಾನ ಕಾರಣ ಭಿ ಪವಿತ್ರ ಪೋಥಿ ತೆ ಸಾಫ್ ರೀತಿ ತಲ್ ಬತೆಗಿತ್ತೋಳೈ ಪೌಲುಸ್ ಭಕ್ತನ ದೂಸರು ಚಿಠಿ क्रुंतुस नाटे न मंडलितुन लेखिका न बखत तिमाकुन इवन बतिकी तोड़ई इंगी नैण भी जब मूसा न व्यवस्था ता नियम तुन पड़े मायतुलई ते वड़ा जीवत पर रो बड़ांगे भी असर हिले आयो पर बोल प्रभु न खाक मल्ली तुलई ते इद कवच इवन हटे मासी अंताई यानी कि बहुन बुने जीवा प्रभु न खाक ने आईताई या झुके मायताई ते बेकार वाले मांदिंग अपनो आप तल लकासी अंतंगाई प्यारो भेड़ित यदि नैंडी मठ मसी ईसु नोड विश्वासीड हाइले हुए ते इदेना दोस बोने में निसीकेट दोस तुम या खुदता रोपाई कि इमट बेनई न बेनई पाप तुन अपनो जीवा तल लक्की सिकुन उत्तोड़ित बदे निमट छोड़े क्या नाल चाय माई विट आद उन्दी वचन तपर रो फिर विचार किमट अने वोले महान प्रभु मिकुन पूरो रीति तल बदले सियानोल अने वोले मिकुन पड़ा अच्छा नी चौको सर रितुन ताकन लई बते क्या नोल बहुनी मठ यु सब भुरो काम कुन छोड़े किसी स्यातोड़ेट ते अद्धे घड़ी ते प्रभु मीवा मदद क्या लई तैयार मन तो लई प्रभु हल चाहे मायल की बोले नाश आयल बल्कि बोल तो सप्ता आत्मतुन बचे कहन वाले परमेश्वर आंदोल प्यारो भैडी तन से लखनित नयो नियम ते यहुना न बयान पड़ोड़ा किताब ते अदेना मुंद पाटता 16 वचन ते यहुनल माकुन इहुन करश्चरे मातुले बाड़ी के परमेश्वर दुनिया तुन इहुन प्रेम की तुल की तनवोल वरोल मरिसी तुल कि बोल वोन पर विश्वास क्या तुल ना सहले आयोल पर हमेशा लुगुस पिसानोल परमेश्वर में से बड़ंगे पड़ा चीज तुन हल चाहे मायोल बल्कि बोल तो इहुन चाहे मासी रहे मात तो लई की इमट वोन पर रो यानी कि मसियाल ईशुन पर रो विश्वास केमट बड़ंगे मठ सच्ची वोन करूं वायना इच्छा इरित उड़ेट प्रभु परमेश्वर इद वचन अनि इस संदेश ता जरिय तल मीवा जीवा तंग विचार कनु केपिल प्यारो भेड़ी टेंट से लखनेट इंगा मावा निटाइत बाइबल अध्ययन तक कार्यक्रम में गई खत्म आईताई मुन्नेडा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन सप्तुन बरका सेविल
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सप्तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमर्ट मासे इत पताते संपर्क किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1902 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र पता उन्दी बार ओंडे केंटी येनाट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1902 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र इमाट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़ेत मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com मुन्नीडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।